म्यूजिक के बारे में बात करते करते शो के आखिरी घंटे में हमने एंटर भी मार ली है, पता भी नहीं चला।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। म्युझिक बद्दल बोलतोय आपण, नी म्युझिक आपल्याला कुणाला आवडत नाही असं जर का विचारलं ना तर ऑलमोस्ट कुणीच नसेल की ज्यांना म्युझिक आवडत नाही। आणि म्युझिक बद्दल ना एक फन फॅक्ट मी वाचलं, त्याच्यामध्ये मला असं कळालं की आपली जी म्युझिक चॉईस असते ना त्यावरनं हे कळतं की आपण ॲज अ पर्सन, माणूस म्हणून आपण कसे आहोत। आपली जी म्युझिक चॉईस असते ना ती सांगते की आपण आहोत कसे। एक कॉल इकडे फ्लॅश होतोय, बघूयात ना काय म्हणतात।
हॅलो, गुड इव्हनिंग।
गुड इव्हनिंग, कोण बोलताय?
नाही मी योगेश कुडे बोलतोय।
योगेश बोल।
मॅडम, म्युझिकच आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं स्थान असते। म्युझिक मुळे माणूस रिलॅक्स होतो, खूप बरेच जे काही टेन्शन असतं त्यामुळे दूर होतं। म्युझिक हे आत्मा एक सोल एकदम म्हणजे माणसाचं एकदम हृदय परिवर्तन करण्याचं आणि मनाला एक समाधान देण्याचं एक महत्वाचं हार्ट टचिंग काम करते।
ओके।
दुःखामध्ये असो, इमोशनल सीन असो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे आपलं काही मन दुखावलेलं असेल ते दूर करण्याचं काम करतं। तसेच मनाला एक रिलॅक्स करून एक समाधान देण्याचं कार्य करण्याचं कार्य म्हणजे म्युझिक।
करेक्ट। तुझं सगळ्यात जास्त फेवरेट सिंगर कोण आहे?
अरिजित सिंग।
अरिजित सिंगचं कुठलं गाणं तुला आवडतं खूप जास्त?
त्यांचं का असे खूप गाणे आहेत मॅडम त्यांचे आवडणारे गाणे। अरिजित सिंग आहे, त्यानंतर नेहा कक्करचे पण गाणे खूप चांगले आहेत।
ओके। रेड एफ एमचं म्युझिक तुला आवडतं का?
हा, एकदम नंबर आहे। रेड एफ एमच्या सगळ्याच सॉंग असो कोणत्याही गेलं म्युझिकला नो चॅलेंज।
थँक्यू सो मच।
रेड एफ एमचे दिवसाची सुरुवात कोणत्या चॅनल होते आणि संध्याकाळी शेवट कोणत्या चॅनल?
थँक्यू।
दिवस एकदम एन्जॉय मध्ये जाते।
रेड एफ एम का म्युझिक भी सभी को बहुत ज्यादा पसंद है क्योंकि सुपर हिट ट्रेंडिंग ट्रैक्स यहाँ पर बजते रहते हैं। तुमच्या लाइफ मध्ये म्युझिकचं काय स्थान आहे? तुम्हाला म्युझिक किती जास्त इम्पॉर्टंट आहे सांगा मला। कॉल करा 9607007935 माझा नंबर आहे, जल्दी से कॉल कर बताइए। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो।